अर आवाज बारामतीचा ही वसुंधरा, अरण्यान साऱ्या जगी वाटते ही वसुंधरा, मनोरंजन साऱ्यांच करते ही वसुंधरा, अर आवाज बारामतीचा वसुंधरा।
ऐकत रहा 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज आपल्या बारामतीचा।
आपण ऐकत आहात रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा। रसिक श्रोते हो, SBC 3 युनिसेफ आणि विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुदाय की आवाज पर्व तिसरे आमची उर्मिला सामुदायिक कार्यक्रम बाल विवाह यावर आधारित पथनाट्य आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। श्रोते हो, दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी वसुंधरा वाहिनीचा आमची उर्मिला यामध्ये बाल विवाह यावर आधारित कार्यक्रम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजानन भीवराव देशपांडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील ग्राउंडवर हा कार्यक्रम घेण्यात आला। श्रोतेहो, हा कार्यक्रम तिथे घेण्याचा उद्देशच हा होता की आमची उर्मिला या कार्यक्रमाचे लेखक श्री रवींद्र गडकर सर हे याच शाळेचे शिक्षक आहेत। त्यांनी SBC 3 दोन्ही वर्कशॉप अटेंड केलेले असल्यामुळं त्यांना विषयाची खोली पूर्णपणे समजली होती आणि आमची उर्मिला या 5 नाटकांचं लेखन करताना या विषयावर त्यांची स्टाफ सोबत नेहमी चर्चा व्हायची। या शाळेचा या नाटकांच्या निर्मितीमध्ये महिला शिक्षकांनी केलेल्या सर्वेचा त्यांच्या अनुभवाचा वापर करून नाटकाची निर्मिती करण्यात आली। श्रोते हो, शाळेमध्ये पथनाट्य सादर करणारा हा ग्रुप बारामती येथील TC कॉलेज तसेच VP कॉलेज येथील काही विद्यार्थी सहभागी झालेले होते। हे विद्यार्थी नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आधारित पथनाट्य करण्यावर भर देतात आणि सहभागी विद्यार्थी हे प्रत्यक्ष ग्रामीण भागातील असल्यामुळं त्यांना त्या विषयाची जाण आहे, त्यामुळे पथनाट्य सादर करताना त्यांनी खूप छान सादरीकरण केलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे पथनाट्य उपस्थितांना मनापासून भावलं। श्रोते हो, शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद सरांनी देखील वसुंधरा वाहिनीचं भरभरून कौतुक केलं आणि असे विषय कार्यक्रम नेहमीच करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन देखील दिले। चला तर मग ऐकूयात समुदाय की आवाज पर्व तिसरे आमची उर्मिला सामुदायिक कार्यक्रम बाल विवाह यावर आधारित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजानन भीवराव देशपांडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी बाल विवाहावर आधारित सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम।
बाल विवाह हा जो कार्यक्रम आहे पत्रकाचा, त्यामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री सय्यद सर, त्याचप्रमाणे तिथे शिक्षक गडकर सर, निवेदिका स्नेहल कदम मॅडम, आपले समन्वयक अक्षय सर, त्यांचं या ठिकाणी प्रत्यक्षाचं स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाविषयी बाल विवाह हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या अंतर्गत समाजामध्ये त्या चालीरीती परंपरा अनिष्ट रुती या धार्मिक श्रद्धेच्या माध्यमातून बालविवाह हा जो प्रथेचा कार्यक्रम आहे तो आता बंद झालेला आहे। शासनाने 2006 हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्या बालविवाहाला बंदी आणलेली आहे। तरी पण काही समाजाच्या दुर्गम भागामध्ये आपण जर सर्वे केला, अभ्यास केला, तर त्या ठिकाणी जुट्या पद्धतीने हा देखील बालविवाहाचा तेवढ्या प्रमाणामध्ये नसला तरी थोड्याफार प्रमाणामध्ये आहे। याविषयी आवाज उठवण्याकरता, याविषयी जनजागृती करण्याकरता आता हा पथनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। प्रथमतः मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सय्यद सर यांना विनंती करतो की आपण त्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका ज्या आहेत स्नेहल कदम मॅडम वसुंधरा वाहिनीच्या त्यांनी प्रास्ताविकपर भाषण करावं, त्यांना मी विनंती करतो। चौ कदम मॅडम,
सेंटर फॉर टोटल बिहेवियर हे कम्युनिकेशन वसुंधरा वाहिनी युनिसेफ तसेच एमएस हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आमची उर्मिला या कार्यक्रमाचा सीझन 3 सर्व तिसऱ्या हे चालू आहे त्याचा भाग त्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप मी आपणास सर्वांना सुरुवातीला थोडक्यात सांगू इच्छिते. आज आपण आमची उर्मिला या कार्यक्रमामध्ये बालविवाहावर आधारित पथनाट्य सादर करणार आहेत. आपले पथनाट्य सादरीकरण करणारे विद्यार्थी या ठिकाणी पीसी आणि व्हीडी कॉलेजचे उपस्थित आहेत. ते तुमच्यासमोर यानंतर पथनाट्य सादर करतील. आजचा जो कार्यक्रम आहे आमची उर्मिला यामध्ये आम्ही बालविवाह आणि त्यासोबतच मुलींसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी यावर आधारित कॅम्पेन राबवत आहोत. याचं हे कॅम्पेनचं पहिलं पुष्प या ठिकाणी कुंकण्याचा मान सय्यद सरांनी आम्हाला या ठिकाणी दिला. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या कार्यक्रमाची पुढील सूत्र सूत्रसंचालन झाले.
धन्यवाद मॅडम. वसुंधरा वाहिनीच्या निवेदिका स्नेहल कदम मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं कोणताही कार्यक्रम आपण ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस कार्यक्रमात थोडस प्रास्ताविकपर मनोगत करण्याकरता आपले ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री रवींद्र गडकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय श्री गडकर सर.
नमस्कार. प्रशालेचे आदरणीय प्राचार्य माननीय श्री सय्यद सर, वसुंधरा वाहिनीच्या निवेदिका एल कदम मॅडम, आमचे सहकारी मित्र आदरणीय कापसे सर, पोहणे सर आणि सर्व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ आणि ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थी, गेली 3 वर्षापासून आमची उर्मिला नावाचा एक प्रोजेक्ट हा वसुंधरा वाहिनीवरती राबवला जातो आणि या उपक्रमांतर्गत वेगवेगळी नाटक हे वसुंधरा वाहिनीवरती सादर होत असतात आणि संपूर्ण राज्यामधून की प्रत्येक रेडिओ चॅनल जे या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं त्यातून त्यांचे क्रमांक काढले जातात आणि विशेष अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी वसुंधरा वाहिनीचा हा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. याही वर्षी वसुंधरा वाहिनी या स्पर्धेमध्ये सहभागी आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या विविध नाटिका सादर होत आहेत त्यातील गेल्या वर्षीच्या 3 नाटिकांचं लेखन मी स्वतः केलेलं होतं आणि यावर्षी ज्या 5 नाटिका होणार आहेत त्या 5ही नाटिकांचं लेखन हे मी केलेलं आहे. आजचा जो आपला विषय आहे बालविवाह, या बालविवाहाची जी कथा आहे ती सत्य घटनेवर आधारित अशी आहे. आम्ही आमच्या स्टाफ रूममध्ये आदरणीय मुख्याध्यापक सय्यद सर, त्यानंतर प्रशालेतील काही ज्येष्ठ शिक्षक यांच्याशी या विषयावरती चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जवळ झालेले असे बालविवाहाचे प्रसंग, असे विविध अनुभव त्यांनी त्या चर्चेमध्ये सांगितले आणि माननीय श्री गोंधारी सर यांनी सांगितलेल्या त्यांच्या उदाहरणावर घुसखोरणी कामगारांच्या जे कामगार घुसखोरण्यासाठी आपल्या परिसरामध्ये येतात आणि मग ते इकडे आल्यानंतर त्यांच्या मुली घरी कुणी सांभाळायच्या आणि एकतर आत्ताचा समाज हा समाजाची भीती वाटणारा असा त्या ठिकाणी लोकांना वाटतो आणि मग अशा ज्या मुली आहेत की ज्या ज्यांचं वय अजून लग्नाचं झालेलं नाही पण तरी सुद्धा त्या सांभाळता येणार नाही, त्यांची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही याची जाणीव या लोकांना होते. आणि म्हणून मग मुलींना सांभाळायला लागू नये म्हणून त्यांचं लवकरच लग्न लावलं जातं अशा स्वरूपाचा विषय माझ्या समोर आला. आणि त्या विषयाला अनुसरून ही बालविवाह ही नाटिका लिहिलेली आहे. त्याचं प्रसारणही वसुंधरा वाहिनीवरती झालेलं आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये मी यावर्षी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये याही वर्षी वसुंधरा वाहिनीचा प्रथम क्रमांक यावा यासाठी मी माझ्या वतीनं प्रशालेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मत.
श्रोते हो, आत्ताच रवींद्र गडकर सर यांनी ते लेखन करत असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा फायदा झाला, शाळेतीलच लोकांचं सहकार्य कसं लाभलं, विशेषतः शाळेतील शिक्षकांनी त्यांना कशी मदत केली यावर आधारित त्यांचे अनुभव मांडले आणि वसुंधरा वाहिनीच्या आमची उर्मिला या कार्यक्रमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. श्रोते हो, यानंतर मात्र आता आपण ऐकणार आहोत पथनाट्य. या पथनाट्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आहेत अंजली लिमकर, दुर्गा चव्हाण, ऐश्वर्या साणप, वैष्णवी क्षीरसागर, प्रतीक्षा राऊत, अनिता सावंत, स्नेहल बनकर, ओंकार पवार, वैभव घोंगाने, राहुल घोडके, अंगद हंडाळ, अभिषेक बडे आणि अभिजित गायकवाड. श्रोते हो, हौशी कलाकारटी बारामती यांचा हा ग्रुप आपल्यासाठी घेऊन आलेला आहे पथनाट्य सादरीकरण.
वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, हसवित खेळवित बाळ गोपाळ आला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, हो रे हो रे हो.
नमस्कार मंडळी, आम्ही हौशी कलाकारटी बारामती आपणा समोर सहर्ष सवेने सादर करीत आहोत बाल विवाह रोखण्याची
जनजागृती,
बाल विवाह रोखण्याची
जनजागृती,
बाल विवाह रोखण्याची
जनजागृती.
टिंग टॉंग.
फलाट क्रमांक 12 वरती आत्ताच आलेली आहे नगर कर्जत गाडी.
टिंग टॉंग.
रामभाऊ, अरे रामभाऊ, अरे रामभाऊ थांब की जरा, अरे ए ऐकू येत नाही का, थांब की जरा. नाही म्हणलं एवढा कसल्या विचारात गुंग झालाय की मित्राला बी ओळख द्यायना झालाय.
काय नाही रे, जरा महत्वाचं काम आठवलं म्हणून जरा लगबगिनी चाललो होतो.
असं काय एवढं महत्वाचं काम निघालंय का, कोर्टाची तारीख बिरीक आली का काय? बरं मला सांग तू, आत्ता इष्टीतनं उतरलास नव, गेला कुठं होतास?
कुठं नाही, इथंच होतो.
हे बघ रामभाऊ, माझ्या बरं लबाड बोलू नगस, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुला इष्टीतनं उतरताना. आणि सकाळी तुझ्या लेकीला पण विचारलं तर ती म्हणाली की गावाला गेल्यात म्हणून.
हा हा ते होय, जरा पाहुण्याकडे गेलतो.
पाहुणं? आता कुठलं या दिसात पाहुणं?
आहेत तिथं शेजारच्या गावात.
आणि काय काम होतं त्यांच्याकडं? नाही म्हणजे काय अडचण बिडचण असली तर सांग.
नाही नाही तशी काय अडचण नाही, पण होतं जरा वेगळंच काम.
रामभाऊ मी काय तुला आज ओळखतो होय, अरे रोज राहणार जाणार तू, असंच महत्वाचं काम आल्या बी घर सोडायचं नाही. काय असेल ते स्पष्ट सांगायचं, अशी लपवाछुपी मला अजिबात आवडत नाही.
बर बाबा सांग तू सगळं, पण कुठं बोलू नकस.
अरे बाबा नाही बोलणार कुठं, बोल.
अरे आज आमच्या सुनीचं लगीन जमून आलोय.
काय सांगतोस, अरे पण ही तर आनंदाची बातमी आहे की, आणि तू म्हणतोस सांगू नको कोणाला.
आता पहिल्यासारखं राहिलं नाही रे, कुणी बी लगीन मोडाय बसलंय.
लगीन मोडाय बसले म्हणजे?
अरे बाबा आमची सुनी लहान आहे अजून, 18 वर्षाची पण झाली नाही. ओ कुणी पोलिसात तक्रार केली म्हणजे झाली का पंचायत?
होय की अरे, तुमची सुनी आमच्या छोकल्याच्याच वर्गात आहे ना.
होय की,
मग लवकर लगीन करतोय सुनीचं.
अरे तू करमा, हे बघ आपण पडलो ऊस तोडणी काम कर. अरे 5-6 महिने आपण घरदार सोडून बाहेर गावी राहतो, इथं राहतं कोण? म्हातारी कोतारी आणि आपल्या पोरी. आणि आत्ता सध्याचा काळ लय बेकार आहे बघ, काय बी वांगळ घडते हल्ली. म्हणलं पोरगी आता वयात आली तर कुठं सांभाळत बसू, शेवटी पारख्याचं धन आहे ती.
खरंय रामभाऊ तुझ, या काळात पोरीसनं सांभाळणं फारच अवघड झालंय.
मी काय म्हणतो या, तुझी छकुली बी सुनीच्याच वर्गात आहे ना?
होय की, तिच्याच वर्गात आहे.
अरे मग विचार कसला करतो या, मग तिचा बी दिकी बारवडून.
बर बर चालतंय की. बरं रामभाऊ, मला जरा महत्वाचं काम आठवलंय, ये तुम्ही.
हां चल चल, पण ही कुणाला सांगू नकस, चल ये तुम्ही.
अग हौसा भर दिवसा चार भिंती मध्ये मला तू
धनी.
अग जेवायला वाढशील का?
असं म्हणा की वाढते की बसा. का व धनी, आत्ता तर आणत गेलता, लगेच परत बी आलात. अव धनी
काय? अग अग तू रामभाऊ भेटला होता आज.
मग त्यात काय नवल हाय, रोजच तर भेटते ती.
अगे पण आज जरा इशेगळाच होता.
माहित आहे मला, काल मुकादमा आला होता, तेच सांगत असल.
अग ते बी आहेच, पण आजचा इशे जरा थोडा वेगळाच होता.
कोणचा इशे?
जाऊ दे, तुला नाही सामना समजणार.
आता ग बया, मी विचारलं होतं वय तुम्हाला, तुम्हीच तर सांगत होता, नसलं सांगायचं तर राहू द्या.
बर ऐक, पण कुणाला सांगू नको, तुझ्या नाही राहत पोटात काय.
नाही सांगत.
अग रामभाऊन त्याच्या पोरीचं लगीन ठरवलंय.
कोणती सोनी होय?
होय
काय खूळ वेग लागले का काय त्या रामभाऊला? अव पण तिचं वय तरी हाय का लग्नाच, ती तर आपल्या छकुलीच्या वयाची हाय.
अग आता असल्या गरिबीत कुठं लहान मोठं बघायचं.
म्हणजे?
अग मी तर म्हणतोय आपण बी आपल्या छकुलीचं लगीन लावून देऊ. माझ्या अक्काचा पोरगा आहे, तिच्यासाठी चांगला आहे. अक्का पण मला मागच्या वेळीस म्हणली होती, पण मी काय तुला बोललो नाही. आणि अक्का बी जरा आजारीच असती, तिला बी हातभार होईल.
अव पण पोरीचं अजून वय तरी झालंय का? तिला नीट स्वयंपाक येत नाही का लुगडं नेसता येत नाही?
अग अक्का अंदाजी चांगली माणसं आहेत, घेतील तिला सांभाळून. आणि तिच्या पाठीवर अजून दोन पोरी बी आहेत, रोज पोरींबद्दल काय बी वाईट सवंगाळ ऐकू येते. पोर अंजेवाला घोर असं म्हणतात ना ते उगाच नाही. कालच मुकादम बी आला होता, उद्या बी येणार आहे, बघतो त्याच्याकडून काय उचल भेटली तर.
बघा बया तुमचं तुम्ही, मी तर अडाणी, मला काय कळतंय तेव्हा त्यातलं, पण मला असं वाटतंय एकदा तिला विचारलं असतं तर.
ती काय आपल्या पुढची आहे वय, मी उद्याच जातो अक्काला विचारायला. आणि बरं का हौसा, माझ्या आईची बी लई इच्छा होती पोरगी अक्कालाच द्यावी म्हणून.
आता तुम्ही ठरवलंय म्हणल्यावर मी तरी काय बोलणार, तुमचं तुम्ही बघा.
सुमनताई, आता काही दिवसातच गावातील लोक निघतील ऊसतोडणी करायला.
तर काय, तशी लगबग बी सुरू झाली त्यांची.
हो तर, काहींनी तर सामानांची बांधाबांध देखील सुरू केली.
आणि आता गावात मुकादमाच्या फेऱ्या सुद्धा वाढल्यात.
एकदा का ही सारी माणसं गेली की पुन्हा समजा गाव ओस पडेल. बरेच जण शाळेत जाणारी मुलं सुद्धा सोबत घेऊन जातात.
पण आपण तर त्यांना नेहमीच सांगत आलोय, मुलांना सोबत नेऊ नका, त्यांना शाळेत पाठवा.
आजही मी तेच सांगत फिरते गावात, फक्त छकुली आणि सोनाली या दोघींचीच घरं राहिली आहेत सांगायची. चला आपण जाऊयात.
कोण? सोनाली? तिच्याबद्दल तुम्हाला कळलं नाही का?
नाही का, काय झालं?
अहो मागच्या आठवड्यात तिचं लग्न झालं.
काय सांगताय काय, इतक्या लहान वयात लग्न आणि छकुलीचं काय?
तिचं काय माहिती नाही, हे काय तिचंच घर आहे.
चला आपण सांगूयात तिच्या घरच्यांना. छकुली, ए छकुली.
काय हो मॅडम, काय झालं?
हे बघ, आता तुझ्या घरातील सर्व मोठी माणसं ऊसतोडणी करायला जातील.
हो मॅडम, माहीत आहे मला.
तू त्यांच्यासोबत जायचं नाही,
तू रोज शाळेत जायचं.
मी शाळा सोडली मॅडम.
म्हणजे?
मला आता घरच्या शाळेला नाहीत पाठवणार.
अगं पण का?
का म्हणजे? ते आमचं आम्ही बघू.
छकुली तू सांग, हे तुला शाळेत का पाठवत नाहीत?
माझं लग्न ठरलंय मॅडम, पुढच्याच आठवड्यात आहे.
काय मूर्ख आहेत ही लोक.
हो मॅडम, आमच्या पोरीचं काय करायचंय ते कळतंय आम्हाला.
अहो पण तिचं वय तरी आहे का लग्न करायचं?
मॅडम पोरी सांभाळणं काही इतकी सोपी गोष्ट नाही, रोज काय बी घडतंय. आम्ही ऊसतोडाय गेल्यावर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवायचं? आणि काय येडेप्रीत झालं म्हणजे, गेलेली आबरू काय परत येते होय. आता त्या सोनीचं पण झालंय नवं लग्न, काय वाईट झालं त्या पोरीचं?
अहो पण सरकार या बाबतीत आता सतर्क झालंय, मुलगी ओझ वाटायला लागली होय तुम्हाला.
हवं तर तसं समजा.
तुम्हाला काय कायदा वगैरे माहिती आहे का नाही?
अहो पण पोरीचं कल्याण होत असेल तर मी म्हणतो काय हरकत आहे.
अहो पण तिचं वय तरी आहे का अजून? हे पहा, 2006 कायद्यानुसार मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असल्याशिवाय त्यांचं लग्न करता येत नाही.
कायच म्हणताय, कोणाचं लग्न जमवताय?
लग्न जमवत नाही, जमलंय. या छकुलीचं लग्न कराय निघालेत तुकाराम काका.
काय हिचं लग्न आणि या वयात?
बरं झालं डॉक्टर तुम्ही आलात. लग्न करण्याची लोक बघा काय काय कारण शोधतात.
काय कारण सांगतायत हे लोक?
काय तर म्हणे, हे ऊस तोडायला गेल्यावर यांच्या मुली असुरक्षित असतात गावात.
पण शासनाने या बाबतीत अत्यंत कडक कायदे केलेत. शिवाय आपल्या गावात पोलीस स्टेशन देखील आहे. पोलिसांची ड्युटी 24 तास असते आणि अलीकडे निर्भया पथक देखील या बाबतीत कार्यरत असते. म्हणजे तुला भ्यायचं काहीच कारण नाही.
अशा अनेक कारणामुळे बालविवाह होऊ लागलेत. बालविवाहाचे मुलींच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होतात जरा सांगा यांना. अशा अनेक कारणांमुळे बालविवाह होऊ लागलेत. बालविवाहाचे मुलींच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होतात जरा सांगा यांना.
हे मीच सांगण्याची आवश्यकता नाही. यांच्या शेजारी राहणाऱ्या सर्जेरावाच्या पोरीचं काय झालं माहीत आहे ना? आता ते सारं सर्जेरावच सांगतील. बोला सर्जेराव.
तुकारामा, मी माझ्या लेकीचं लगीन केलं तेव्हा बी ती छकुली एवढीच होती. लगीन झाल्यावर तिच्या सासू सासऱ्यांना लगेच नातवाचे तोंड पाहायचे होतं. लग्नानंतर पहिल्याच वर्षात गरज राहिली पण बाळतपणात गेली. लवकर लगीन केल्यामुळं साऱ्यांनी मला लय झापलं. लवकर लगीन केल्यामुळं साऱ्यांनी मला लय झापलं. तुम्हाला अटक होईल असं बी काही जण म्हणले पण मी हातापाया पडून कसंबसं मिटवलं. अरे हे बोलत्या ते समद खरं आहे. माझी लेग बी गेली आणि फक्त 1 किलो वजनाचं खुजबाळ जन्माला आलं ते बी गेलं.
सर्जेराव काका, लोक बरोबर बोलत होते. कायद्यानं 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आणि एवढंच नाही तर बालविवाह ठरविणाऱ्याला, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्याला किंवा प्रोत्साहन देणाऱ्याला सुद्धा 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बापरे, म्हणजे मला सुद्धा शिक्षा झाली असती की?
आहो, अजून ऐका. फक्त एवढंच नाही तर बालविवाह झाल्यास संबंधित वर किंवा वधू यांचे आई वडील, पालक, नातेवाईक, मित्र अशा सर्वांना ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा जे असे विवाहात सामील झाले अशा सर्वांना 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व ₹1,00,000 दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदीची शिक्षा होणार नाही.
ऐकलं ना तुकाराम काका, बालविवाहाला हजर राहणाऱ्यांना देखील कायद्याने शिक्षा सुनावली आहे. मंडळी, बालविवाहाचा एवढा कठोर कायदा का आहे असं वाटतं तुम्हाला? हे पहा तुकाराम काका, बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर अशा मुलींना कधी कधी आपले बाळ गमवावे लागते. शिवाय त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरही त्याचे विपरीत परिणाम होतात. शिवाय बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजे नवीन विचारसरणीला काळीमा लागण्यासारखे आहे.
मध्येच शिक्षण सोडावे लागते, त्यांना घरातील कामे करण्याची जबाबदारी पडते. शिक्षण मध्येच थांबल्यामुळे स्वतंत्र होण्याची आणि स्वतःला सक्षम बनवण्याची संधी मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की त्यांना कुटुंबावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे शोषण सहज होऊ शकते. शिवाय आर्थिक अडचणींमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत आणि आपल्या मुलांना शिक्षणही देऊ शकत नाहीत.
लवकर आई होणे हा बालविवाहाचा सर्वात प्रमुख परिणाम आहे. आई होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत मुलींचे लवकर लग्न झाल्यामुळे त्या लवकर माता बनतात, ज्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे त्यांची मुले देखील कुपोषित जन्माला येतात, ज्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात.
मंडळी, मला माफ करा, फार चुकीचा निर्णय घेतला होता मी. रामभाऊच्या बोलण्यात येऊन फार चुकीचं वागत होतो मी. बरं झालं काही घडायच्या आत मला समजावलं. मी आजच माझ्या अक्काला कळवतो. हे लग्न आता पोरीचं 18 वर्ष पूर्ण झाल्याबिगर होणार नाही, तवर तिचं शिक्षण पण पूर्ण होईल. छकुली, उद्यापासून तू शाळेत जायचं. हौसा, चा ठेव समद्यासनी.
हो हो, तुम्ही चांगला निर्णय घेतलात, आता चा घ्यायलाच पाहिजे.
आपण सर्वांनी पथनाट्य ऐकलं. यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी होते अंजुली लिमकर, दुर्गा चव्हाण, ऐश्वर्या साणप, वैष्णवी क्षीरसागर, प्रतीक्षा राऊत, अनिता सावंत, ओंकार पवार, स्नेहल बनकर, वैभव घोंगाने, राहुल घोडके, अंगत हंडाळ, अभिषेक बडे आणि अभिजित गायकवाड. यानंतर श्रोते हो, आत्ता आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजानन भीवराव देशपांडे या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उमेद सय्यद यांचं मनोगत.
मला असं वाटतं मुलींचं जे जीवन आहे किंवा जे वय आहे बोलायचं बागडायचं वय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण घ्यायचं वय आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं राहावं असं प्रशालेच्या वतीनं आम्हा सगळ्या शिक्षकांना वाटतं. आणि म्हणूनच ज्या मनामध्ये उच्च शिक्षण घेण्याची किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणे तिथं मनामध्ये सतत ठेवत राहू म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम शासनाने देखील नियुक्त कडक घेते. त्या वयामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं, स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहायचंय, समाजाशी दोन हात करायचे, ताकद तुमच्या मंदिरामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून बालविवाह तुमचा म्हणजे वैयक्तिक म्हणलं तरी चालेल, त्याच्यानं तुम्ही सांगू शकता की नाही आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम चालला आणि त्या कार्यक्रमामध्ये बालविवाहाचे तोटे काय आहेत हे देखील सांगले, त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते देखील सांगले. म्हणून तुम्ही स्वतः सक्षम राहायचं, त्याच्यानं देखील सांगायचंय नाही मला अजून बाबा हे शिकायचं, मला माझं करिअर करायचं किंवा माझं वय तरी पूर्ण होऊ द्या एवढं तरी म्हणू शकता की नाही तुम्ही. तर हे म्हणण्याची जाणीव तुमच्या मनामध्ये व्हावी म्हणून मी मोरे कार्यकर्ता तत्काळ या कार्यक्रमाला परवानगी ठीक आहे फार वेळ न लावता मी त्याचा पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती.
नव्वद पॉइंट चार मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात SBC 3 युनिसेफ वसुंधरा वाहिनी आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने समुदाय की आवाज पर्वतीसरे आमची उर्मिला सामुदायिक कार्यक्रम बाल विवाह यावर आधारित हे पथनाट्य. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 0-21-12-23-95-58. आज आरजे स्नेहलला इथेच रजा द्या, पुन्हा भेटणारच आहोत अर्थातच नवीन माहितीसह नव्या विषयासह. तोपर्यंत ट्यून रहा 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.
You are listening to 92.4 Radio Vasundhara, the voice of Paramatta.